50 languages. 96.
96.
Conjunctions 3.
Ubhayanvayi avyay.
Ubhayanvayi avyay.
I get up as soon as the alarm rings.
घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो.
घड्याळाचा गजर वाजताच मी उठते.
I become tired as soon as I have to study.
अभ्यास करावा लागताच मी दमतो.
अभ्यास करावा लागताच मी दमते.
I will stop working as soon as I'm 60.
वर्षांचा होताच मी काम करणे बंद करणार.
वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.
When will you call?
आपण केव्हा फोन करणार?
आपण केव्हा फोन करणार?
As soon as I have a moment.
मला क्षणभर वेळ मिळताच.
मला क्षणभर वेळ मिळताच.
He'll call as soon as he has a little time.
त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.
त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.
How long will you work?
आपण कधीपर्यंत काम करणार?
आपण कधीपर्यंत काम करणार?
I'll work as long as I can.
माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.
माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.
I'll work as long as I'm healthy.
माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.
माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.
He lies in bed instead of working.
तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे.
तो काम करण्याऐवजी बिछाण्यावर पहुडला आहे.
She reads the newspaper instead of cooking.
ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.
ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.
He is at the bar instead of going home.
तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.
तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.
As far as I know, he lives here.
माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.
माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.
As far as I know, his wife is ill.
माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.
माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.
As far as I know, he is unemployed.
माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.
माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.
I overslept, otherwise I'd have been on time.
मी जरा जास्त झोपलो नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
मी जरा जास्त झोपले नाहीतर मी वेळेवर आले असते.
I missed the bus, otherwise I'd have been on time.
माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
माझी बस चुकली नाहीतर मी वेळेवर आले असते.
I didn't find the way. I got lost. Otherwise, I'd have been on time.
मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आलो असतो.
मला रस्ता मिळाला नाही नाहीतर मी वेळेवर आले असते.
Go to www.50languages.com for the latest version and the books.